प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर्री ते मेवा स्वागत है यू माकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उंडे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमर परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमर उंदी मधुर पाटा केंच कम
दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले मार्कनु चोको इमा की दी भी मार्कनु चोको इमा की दी यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले अंधानु कन की इमा सीती अंधानु कन की इमा सीती यीशु मसीह दुनिया ते वातुले बाबा ही नाले दुनिया ते वातुले
प्रिय दोस्त हलोडित इत कार्यक्रम तुन केंजन वालेर सबै भावडू नने सेलाकनु प्रभु यीशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तो नवा सेवा इदमावा सच्चो सर्री कार्यक्रम ते मिया सप्ता उन्दी बार फिर स्वागत है अनि माकुन आशा है कि इमट सब प्रभु यीशु ना दया ते अच्छा भलो अयीट होई अनि माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन केंजा नजरिया तल मेकुन सब तुन प्रभु यीशु ना आशीष जरूर पुरसी रहे माता होई अनि इत कार्यक्रम तुन केंजा ना बात ते मेकुन सब तुन बड़ंग बड़ंग आशीष पुरसी रहे माताई इमड माकुन अपनो चिट्ठी दे लिखे किसी को जरूर बतेगी किट अमट मी व सब तालाई प्रभु जीन से बिनती है कम सिर्फ माओ विश्वास प्रभुन परो ही पक्को आयना चाहिए गुल माओ सब मुसीबत तोन हटे क्या नोल प्यारो भाईडित इमड माकुन हमेशा इहुने चिट्ठी लिखे किसी को रोह ताके मंदा किट अमट मिवांग चिट्ठी ना जवाब जरूर सी कम उंडे अमट मिवांग चिट्ठी ना सर्री हुड़ी तोड़ा प्रे दोस्त लोरिट अमट मिवा सेवत लाई हमेशा तैयार यम उंडे मिवा बांगे भी बिंती निवेदन होए ते इमट मा कुन अपनो चिट्ठी ते जरूर वैक किट उंडे इमट सब इत कार्यक्रम तबारे ते अपनो संग वालोड़िन भी जरूर बतेगी किट आप भी वोल भी मावाइत गुंडी पारसी ता कार्यक्रम तुन केंच सक मायनो इद्दे मावल प्रभु ईसु ना सच्चो भक्ति अनि सेवांद ते वड़ाच भाईलिट अनि सेलकनिट अमट अपनो नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने परमेश्वर दाउन से बिनती कम प्यारो भाईलिट इमट भी ना संग ने प्रभु जिन से सच्चो मन तल इहुन बिनती की सके माई तोड़ीट इत पूरो दुनिया तुन बने क्यान वाले मावल सच्चो अनि जीव तो प्रभु नी अमर सब उन दिवार फिर नी करूं वाई तुरूं। उन्हें अमर ने कुन जीवा तल धन्यवाद स्या तुलम की इमामा कुन अभी तक अच्छा वालो इरतो नी। अव ने इमा सब तुन चौको वालो इरा। प्यारो प्रभु नी, इमामा वा जिंदगी ते उन दिवों ने दिया जोड़े किसी सीती। उन्हें वाइन वाले सब दुख तकलीफ बनी मुसीबत तल भी बचे किसी इरतो नी। इदन लाई भी अमरने कुन धन्यवाद स्या तुलम प्रभु जी इस समय ते बाइबल अध्ययन क्या ले मवा सहायता केम इदे मवानी से बिनती अनि अरदासांत अनि माकुन इतल समझ सिम की अमर बिनीवा पवित्र वचन तुन पुंजी सके माई कोम उंडे येड सब केंजन वालेड भावडू ननी ಸೆಲಾಕ್ನು ಇತಲ್ ಅಕಲ್ ಸಿಮ್ಕಿ ಯಳಬಿನಿವ ಜೀವತ ವಚನ್ ತುನ್ ಕೆಂಚಿಕೊನ್ ನಿಕುನಪ್ಪುನ ಜೀವತೆ ಜಗ ಸಿಸಿ ಸಕಮಾಯ ನೋಡ್ ಉಂಡ ಯಳ ನಡ್ಡುಮ್ತೆ ಬೋಲೆ ಬಿಮಾರ್ ಹೋಯ್ ಯಾ ಪಿರ್ ಬೋಳ್ ಬಾಂಗೆ ಬಿ ಮುಸಿಬತ್ತೆ ಹೋಯ್ತಿ ಇಮ್ಮ ಬೋಳನ್ ಪುರೋ ರೀತಿತಲ್ ಚೊಕ್ಕು ಕಿಮ್ ಉಂಡೆ ಬೋಳ ಸಾರೋ ಮುಸಿಬತ್ತುನ್ ಬಿ ಅಟಿಕಿಮ್ ಉಂಡೆ ಬೋಳ ಆತ್ಮ ತುನ್ ಬಿ ಬದಲಿಕೆ ಸಿಸಿಮ್ ಇದ್ದ ಮಾವ ನೀಸೆ ಬಿಂತಿಯನಿ ಅರ್ಧಾಸನ್ ಧನ್ಯವಾದ ಪ್ರಭುನಿ ಇಮ್ಮ ಮಾವ ಬಿಂತಿದೂನ್ ಕೆನ್ಸ್ತಿ ಇಂಗ ಮಡ್ಬಳಂಗ್ ತಲೆಕ ಕೋಮ್ ಮಾವ ತಲೆಕನ್ ಮುನ್ನೆ ಇಮ್ಮ ಪುಂದ ತೂನಿ ಕಿ ಮಾಕುನ್ ಬಳಂಗ್ ಬಳಂಗ್ ಚೀಸ್ಕನ ಜರೋತಾನ್ ಅಮಡ್ ನಿಕುನ್ ಸಮಾಧಿ ಲೈ ಧನ್ಯವಾದ ಸೀತಾಕೆ ಎದ್ ಬಿಂತಿತೂನ್ ಇಸುಮಸೇನ ನಾಮ ತೆ ತಲೆಕ್ಕಿತೋನ ಆಮೀನ್ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿ ಚನಿ ಸಿರಕ್ ನಿಟ್ ಇಮ್ಮಟ ಅಪನು ಸಬ್ ಕಾಮ್ ಧಂದೋನು ಘಡಿ ಮೇಣ ಛೋಡಿಕ್ಸಿ ಪ್ರಭು ಈಶುನ ಸಚ್ಚ ವಚನ್ ತುನ್ ಗೀಂಜಟ್ ಪ್ರಭು ಜೀ ಮಿವ ಜೀವತೆ ಆನಂದ್ ಖುಷಿ ಉಂಡ ಮಂತೆ ಪುರುಶಾಂತಿ ಸ್ಯಾನುಲ್ ಪ್ರಿ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ನೇಣ ಮಠ ಅಪನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತೆ ನಯೋ ನಿಯಮ ತಲ್ ಗಲಾತಿಯುಡ್ ಪಡೋಡ ಕಿತಾಬ್ ತಲ್ ಅಪನು ಅಧ್ಯಯನ ತುನ್ ಸುರು ಕಿಸಿ ರಹಿಮತ್ತುಲಂ ಪ್ಯಾರು ಭಾರಿಟನಿ ಸಿಲಕ್ನಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಮಾಂದಿ ಅನ್ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಖುದ್ ಅಪನು ಬಾರತೆ ಮಾನವನ್ ವ್ಯಥನ ಚಾಯಮಾಯ್ತೋಲೈ ಪರ್ ಸವಾಲಿತ್ ಮಾಂದಿ ತ ಪೈದಾ ಆಯ್ತಾಯ ಕಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ಅಪನು ಹಿ ಬಾರತೆ ಅಪನು ಹಿ ಜರಿಯ ತಲ್ ಬಳಿ ಮತಕ್ಯಾನ ಚಾಯಮಾಯ್ತೋಲೈ ಪ್ಯಾರು ಭಾರಿಟ್ ಸುರು ತಲೆ ಪ್ರಭುಜಿ ಅಪನು ಆಪ್ ತುನ್ ಮಾನವನ ಸಾಮನು ಬದಗಿತ್ತೋಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಅಪನು ಹಲ್ ದಿಸನ್ ವಾಲೆ ಗುಣನು ಬಪ್ಪುಳೆ ಖತಮಲ್ ಆಯ್ನ ವಾಲೆ ಶಕ್ತಿ ಅನಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ಆಯ್ನ ಮಾಂದಿತುನ್ ವ್ಯಸ್ಚಿ ರಹೆ ಮಾತುಲೈ ಪರಮಾನ್ ವಾಲೆ ಸಚ್ಚಾಯಿ ತುನ್ ಮಕ್ಸೂಚಿಕುನ್ ಖುದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಬಾರೆತೆ ಬೇಕಾರ್ ಮಾಂದಿನ ವಿಚಾರ ಕ್ಯಾನ ಸುರು ಕಿಸಿ ಸೀತುಲ್ ಪ್ರೀ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ದುಸ್ತಲುಡಿಟ್ ಇದ್ದ ಲೈದ್ ಆಖ್ರಿ ಯುಕ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ಫಿರ್ ಅಪ್ನು ಬಾರೆತೆ ಬತಿಕ್ಯಾನ ಚಾಯಿ ಮಾಯ್ತುಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬಾತೆ ಕ್ಯಾನ ಛಾಯ ಮಾಯ್ತೋಲೈ ಕಿ ಅನ್ನ ಇದ್ ದುನಿಯಾ ತಲ್ ಇಹುನ್ ಪ್ರೇಮ್ ಕಿ ತನ್ ಕಿ ಅನ್ನ ಅಪನು ವರ್ರೋಲೆ ಮರ್ರಿನ್ ಇದ್ ಪಾಪಿ ದುನಿಯಾ ತಲೈ ಬಲಿದಾನ್ ಆಯನ್ ಲೈ ಸಿಸಿಸಿ ತನ್ ಆಪಿ ಬೋಲ್ ಬೋನ್ ಪರ ವಿಶ್ವಾಸ್ ಕ್ಯಾನುಲ್ ಉಲ್ ನಾ ಸಲಾನಲ್ ಪರ ಹಮೇಶ ತ ಜೀವನೂನ್ ಪುಟ್ಟಲ್ ಪ್ಯಾರೋ ಭರಿಟ್ ಮಾವ ಮುಕ್ತಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಜರಿಯಾ ತಲ್ ಆಂದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಖುದ್ ಹಿ ವಿಶ್ವಾಸ್ ತ ಜರಿಯಾ ತಲ್ ಮಾಕುನ್ ಧರ್ಮಿ ಠೇರಿಗಾ ತೋಲೈ ಬಾಳಿಕಿ ಅಮಟ್ ಖುದ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಧಾರ್ಮಿಕತಾ ಮಾಂದಿತುನ್ ಪುರು ಹಲ್ಕಿ ಸಕೆ ಮಾಯೋ ಇದ್ದನ್ ಲೈ ಪರಮೇಶ್ವರ್ ಖುದ್ ಮಾಕುನ್ ಪಾಪ ಅನಿ ಮೋತ್ತ ಬಂಧನ್ ತಲ್ ಮುಕ್ತಿ ಯಾನೆ ಕಿ ಛುಟ್ಕಾರ ಸ್ಯಾತೋಲೈ ಇದ್ದನ್ ಲೈ ಪ್ರಭುನ ಧನ್ಯವಾದ್ ಆಯ್ ಕಿ ಬೋಲ್ ನೆಂಡ್ ಫಿರ್ ಅಪನೋ ಕಾಲ್ಕನೆ ಉತ್ಸೂಚಿಕುನ್ ಮಾಕುನ್ ಅಪನೋ ಜ್ಞಾನ್ ತಲ್ ನಿಶ್ಚಿರೇ ಮತ್ತೋಲೈ ಪ್ಯಾರು ಭಾಡಿಟ್ ಅನಿ ಸೆಲಕ್ನಿಟ್ ನೆಂಡ ಮಠ ಪ್ರಭುನ ಕಾಲ್ಕನೆ ಉಚ್ಚಿಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವುನ ದಯಾ ತಲ್ ನಯೋ ನಿಯಮ ತ ಉಂದಿ ನಯೋ ಕಿತಾಬ್ ತ ಅಧ್ಯಂತುನ್ ಶುರು ಕಿಕಂ ಅನಿ ಇತ್ ಕಿತಾಬ್ ತ ನಾಮಾನ್ ಗಲಾತಿರ್ ನ ಚಿಠಿ ಇದ್ ನಯೋ ನಿಯಮ ತ ನೌ ನಂಬರ್ ತ ಕಿತಾಬ್ ಉಂಡೆ ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತ 48 ನಂಬರ್ ತ ಕಿತಾಬ್ ಆಂದ್ ತವಳಟ್ ಭಾಡಿಟ್ ಇತ್ ಕಿತಾಬ್ ತ ಚಿಠಿ ತ ಬಾರೆತೆ ಉಂಡೆ ದೂಸರೋ ಮಾಂದೆ ಕಿ ಕಂ ಬೈಲೆ ಅಮಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ದಾವ್ ನ ಸಾಮನು ಅಪನು ಆಪ್ ತುನ್ ಖಾಲಿ ಕಿಮ್ ಬೋನ್ಸ ಶಕ್ತಿ ಅನಿ ಸಮಜಿಯ ತನ್ ಲೈ ಬಿಂತಿ ಕಿಮ್ ಪ್ಯಾರೋ ಭೈಡಿ ಟನಿ ಸಿಲಕ್ ನಿಟ್ ಅಬೆ ಲುಗುಸ್ ಅಮಟ್ ಮಿಕುನ್ ಬತೆ ಕಿ ತಮ್ ಕಿ ನೆಂಡ್ ಅಮಟ್ ಗಲಾತಿಳ ಚಿಠಿ ತ ಅಧ್ಯಯನ್ ಸುರು ಕಿಸಿ ರೈ ಮಾತ್ರ ನಾವು ವಿಚಾರ ಅಂತ ಕಿ ಇದನ್ನ ಪಹಲೆ ಕಿ ಅಮಟ್ ಅಧ್ಯಯನ್ ತುನ್ ಸುರು ಕಿ ಕಮ್ ಅಮಟ್ ಉಂದಿ ಬಾರ್ ಫಿರ್ ಅವ್ ನಿಯಮ್ ನು ದೋರೆ ಕಿಸಿ ಏತ್ ಕೊಮ್ ಬದೇನ ಜರಿಯ ತಲ್ ಅಮಟ್ ಹರೇಕ್ ಪಾಠ ತ ಅಧ್ಯಯನ್ ಖ್ಯಾತುಳಂ ಈ ಪಿಟಲ್ ದೂಸರೋ ಲೋಗುಳುನ್ ಬಿ ಇವ್ ನಿಯಮ್ ಮಾಲುಮಾಯನು ಪರ್ ಇಹುನ್ ಬಿ ಆಸೆ ಸಾಕೆ ಮಾಯ್ತಾಯ್ ಕಿ ಇಮಟ್ ಪಹಿಲೋ ಬಾರಿ ಇವ್ ನಿಯಮ್ ನು ಧ್ಯಾನ್ ತಲ್ ಕೆಂಜಟ್ ಪ್ಯಾರು ಭರಿಟ್ ಇಮಟ್ ಅಪನು ಪವಿತ್ರ ಬೈಬಲ್ ತುನ್ ಬಳುಲ್ ಮಿಡುತ್ತನ್ ವಾಲೆನ್ ಲೇಖ ಪಳೆ ಮಾಯ್ಕಿಟ್ ಇದನ್ ಲೈ ಪಳೆ ಮಾಯನ ಬಖತ್ ತೆ ಇಮಟ್ ಬೆನೆ ಖಾಸ್ ಮಾಂದಿ ನು ಪಿಡ್ಕನ್ ಹಾಯ್ ಮಿಕುನ್ ಬಳಂಗ್ ಮಿಡುತ್ತಾನಾಯ್ ಅನ್ನ ಮಿಕುನ್ ಬತಿಕ್ಯಾತ್ವನ ತೆ ಇಮಟ್ ಸಬ್ यू मादे नु पड़ा ध्यान तल खिंजट मिकुन पिड़का नाई इत पाठ तंग खास मांदे याने की प्रभु यीशु मसीह न बारते शिक्षा खुशी माने क्यान लाई हुकुम दावा क्यान लाई हुकुम उन्ड नव तो सच्चाई अना उन्दी बार फिर इदन दोरे की का न्याने मट इत मांदी तुन लेकी किसी ये नट प्यारो भाईट यदि मट इत रंग ने पवित्र शास्त्र बाइबल ता अध्ययन की काम त मेकुन जरूर खूब अच्छा लक्ष रहे मायल उन्ड मेकुन खूब फायदा पुट्टल बाड़ी की परमेश्वर ता वचन नयो नियम ते ही दूसरो तिमुतुस ना किताब अदन मूंड पाठता 16 अने 17 वचन ते इहुन लिखे माता है परमेश्वर ता प्रेरणा तल सीतल सबे पवित्र शास्त्र करता नहीं नल गलती तुन सुधरे क्या नहीं नल समझे क्या नहीं नल अनि धर्म शिक्षा क्या नहीं नल असल आंद कि परमेश्वर तोल सेवक सब रंग नंग भलों काम क्या ले तैयार आयल इत चिट्ठी तुन लिखे क्या न खास मान दियान लिखे क्या वाले ना जरिया तल इत चिट्ठी तुन उन्हें तीसरो खुशियाली ता प्रचार क्या न यात्रा ता समय ते लिखे की तोड़ाई इत तीसरो यात्रा ता वक्त ते बपोड़ लिखे कहन वाले करीबन रण साल तक युस्तुस नाटे नहीं रहे मातोड़ अद्य वक्त ते बोर्ड इत चिट्ठी तुन गला तेड़ा मंडली तुन लिखे की तोड़ प्यारो भाईट अपनो मुंटे प्रचार ता यात्रा उड़ा बखत ते गला तेड़ा मंडली ता संग ने मुलाकात की तोड़ इ चिट्ठी पौलुस भक्ताना तीसरो यात्रा ता बात ते वोड़ लाई पौलुस तंग आखरी सच्चाई तंग मांदी गांदू चिट्ठी ता भारत ते बांगे इंदान से मुन्ने अमट गला तेड़ मुलुक तोड़ लोगोड़ा भारत ते भी बांगे पुंजी यत्को नवोड़ प्यारो भाईट गला तेड़ा चिट्ठी ता अध्ययन किया ना मुन्ने इत बिल्कुल जरूरी मान दियान की अमट बोल लोगोड़ा बारे ते पुंजीयत कोम की बोड़ो ने चिट्ठी लिखे की तोड़ाई इत काम दूसरो चिट्ठी लाई इच्छो जरूरी है ले पर गला तिला चिट्ठी तलाई इत मान दी बिल्कुल जरूरी आंद की इ चिट्ठी ता जरिया तल रण महान सिद्धांत ना जन्म आत यू इत मान दी ता साबुती स्यातंगाई की पौलुस भक्त तल इ चिट्ठी तुन आद मुलुक ते रोत तुल आगा बोल अपनो तीसरो यात्रा ता समय तेहत तुल मो विश्वास आंद की पौलुस गला तिला लाई मडली तुने चिट्ठी रोत तुल गला तिला आखरी लैसो पड़ा अनि खास किसान और इग्गा लैसोंग मडलिंग ना बने मासी मत्ता इद मांदी सच्चो आंद की कौरी जाति तोड़ लोगोड़ रोमी लोगोड़ हक ते आंदोड़ अदन बात ते यौनन देश तुन अपनो अधिकार ते ये ता वो 180 साल के नमूने जेतले देश तपारो अधिकार किसी ये तोड़ योड खूब ताकत वाले लोगोड़ मत तोड़ उन्हें मुन्ने भी बड़े मासी रहे मासी तोड़ योड नड्डुम ते सबसे मुन्ने जेत लिया मुलुक तोल राजल मत तोल उन्हें न्यूता सियाना बात ते बोल तुर्क देश ते आउ तोल उन्हें अग पड़ा ललाई ते राजा न मदद की तोल इधरंग ने योड लोगोड़ आ गई मदला तोड़ उन्हें पड़ा जल्दी ही पूरो एशिया माइनर देश ते बसे मासी हत्तोड़ इगा मदा ना बोलन खूब पसंद वात यानी कि इगटा सुंदर मौसम उन्हें सुंदर देश वोड़ुन खूब अच्छा लाग सियत अनमी कुन बते क्या ना चाहे माई तो ना कि तुर्की देश पड़ा सुंदर देश आन ये देश ता उन्हें खास तो एशियन समुद्र है ते दूसरो खाक नड्डुम ता समुद्र है इधे कारण तल व्यापार ता नजर तल भी इधे ना जगह खास आन उन्दी नूर 89 साल का ईशु नवाय नमन ने इत सेनी टक जाति तोड़ लोगोड़ रूमी सरकार ते सामिलासी आत तोड़ उड़ा देश ते भी बदलाव आता के रहमत उन्हें लई संग वर संग तक वोड़ लोगोड़ अपनो रीति रिवाज अनि पारसी ते वोड़ अपनो रीति नू बने किसी इर्राना कोशिश की ताके रहमत तोड़ बिना मरली नू भक्तल पौलुस अपनो पहलो खुशियाली तक खबर ता प्रचार यात्रा ता समय ते बने किसी मत तोल उन्दी समय ते असब गलातिया नहक ते वांदू ਇਹਦੇ ਕਾਰਨ ਤਲ ਇਹਦੇ ਨਾਮ ਤੇ ਪੌਲਸ ਇਹੋ ਮੰਡਲੀ ਨੂੰ ਮੁੰਨੇ ਤਾਕਸੂ ਤੁਲ ਯੱਲੋ ਗੋਲ ਖੂਬ ਚੰਚਲ ਸੁਭਾਅ ਤੋੜ ਮਤ ਤੋੜ ਕਿਹੜਾ ਭਾਰਤ ਤੇ ਮਾਂਦੀ ਫੈਲੇ ਮਾਸੀ ਮੱਤਾ ਯੱਲੋ ਗੋਲ ਖੂਬ ਜੱਲਾਦ ਅਨੀ ਨਤ ਤੁਰ ਪਹੁੰਚਣ ਵਾਲੜ ਲੋਗੋੜ ਮੰਜੀ ਤੋੜ ਰੋਮੀ ਰਾਜਲ ਇਹੜਾ ਭਾਰਤ ਤੇ ਇਹੁਨ ਇਤੁਲ ਕੀ ਕੌਰੀ ਜਾਤੀ ਤੋੜ ਲੋਗੋੜਾ ਕਮਜ਼ੋਰੀ ਇਦਾਨ ਕੀ ਵੋ ਡੈਨਾ ਕੇ ਮੁਰਸਨਾ ਕੇ ਕਮਜ਼ੋਰ ਮਤ ਤੋੜ ਪਿਆਰੋ ਭੈੜੀ ਟੈਨੀ ਸਿਲਕ ਨੀਡ ਇਹ ਲੋਗੋੜ ਤੋਂ ਮੀਵਾ ਅਨੀ ਮਾਂ ਲੇਕਾ ਹੀ ਮੰਜੀ ਤੋੜ ਚੇਲਾ ਲੋੜਾ ਕਾਮ ਕਨਾ ਪੋੜੋੜਾ ਕਿਤਾਬ ਤੇ ਅਮਟ ਪੜੇ ਮਾਤਮ ਗਲਾ ਤੇੜ ਮੁਲਕ ਤੋੜ ਲੋਗੋੜ ਉਂਦੀ ਦਿਆ ਪੌਲਸ ਭਗਤਾਨ ਆਪਣਾ ਪੇਨ ਇੰਜੀ ਕੋਨ ਮਾਨਿਕ ਸੀ ਰਹਿਮਾ ਸੀ ਤੋੜ ਪਰ ਦੂਸਰੋ ਹੀ ਦਿਆ ਵੋੜ ਬੋਨ ਟੋਂਗੀ ਨੇ ਜਿਆ ਲਾਗ ਸੀ ਹੱਤੋੜ ਨਵੋੜ ਪਿਆਰੋ ਭੈੜਿਟ ਮਾਵਾ ਵੀ ਸੁਭਾਵ ਇਤਾ ਲਿਆ ਨੈਣ ਬੋਨੇ ਅਮਟ ਨੇਟਾ ਦਿਆ ਤੇ ਆਪਣੋ ਨੇਤਾ ਲਿਆ ਅਗਵਾਲ ਛਾਟ ਕਿਆ ਤੋੜਨ ਉਹਨਾਂ ਗੁਣਗਾ ਤੇ ਪੁੰਗਾਰ ਨਮਾਲਾ ਵਾਟੀ ਤੋੜਮ ਪਰ ਦੂਸਰੋ ਹੀ ਦਿਆ ਅਮਟ ਵੋਨ ਉਹਨਾਂ ਕਾਮ ਕਿਆ ਨਾ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਹੰਜੀ ਕੋਨ ਜੋਕਸੀ ਵਾਟਾਨਾ ਚਾਹੇ ਮਾਈ ਤੋੜਮ ਗਿਆਨ ਕੀ ਵੋਨ ਖਤਮ ਕਿਸੀ ਵਾਟਾਨਾ ਚਾਹੇ ਮਾਈ ਤੋੜਮ ਉਂਦੇ ਦਿਆ ਬੋਨਈ ਜੈ ਜੈਕਾਰ ਕਿਆ ਤੋੜ ਉਹਨੇ ਦੂਸਰੋ ਹੀ ਦਿਆ ਤਾ ਘੜੀ ਤੇ ਅਮਟ ਵੋਨ ਹਾਏ ਹਾਏ ਕਿਆ ਤੋੜਮ ਬਾਤਲ ਮਾਵਾ ਕੱਚੋ ਅਨੀ ਉਂਦੀ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਹਲਮੰਦਨ ਵਾਲੇ ਸੁਭਾਵ ਅੰਦ ਇਦਨ ਲਾਈ ਨਵਾਂ ਵਿਸ਼ਵਾਸ ਆਂਦ ਕੀ ਗਲਾਤੀ ਵਾਲਾ ਚਿੱਠੀ ਤੇ ਮਾਂ ਲਾਈ ਉਂਦੀ ਖਾਸ ਰੰਗਨਾ ਸੰਦੇਸ ਆਂਦ ਬਾੜੀ ਕੀ ਬੋਲ ਲੋ ਗੋੜੁਨ ਇਹ ਚਿੱਠੀ ਲਿਖੇ ਕੀ ਤੋੜਈ ਉੜਲਾਈ ਸੌਂਗ ਮਾਂਦਿਗ ਨੇ ਮਾਂ ਲੇਕਾ ਹੀ ਮੰਜੀ ਤੋੜ ਉੜਲਾਈ ਸੌਂਗ ਮਾਂਦਿਗ ਨੇ ਮਾਵਾ ਲੇਕਾ ਮਿਜਾਜ ਇਰਿੰਦੋੜ ਉੜ ਇਤੰਗ ਏ ਬੋਝਾ ਤੇ ਯਾਨੀ ਕੀ ਕਰਜਾ ਅਨੀ ਭਾੜਾ ਤੇ ਦਵੇ ਮਾਸੀ ਮਤ ਤੋੜ ਬੋਲ ਬੋਲ ਲੇਕਾ ਮਾਕੁਨ ਵੀ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਦਯਾ ਤਾ ਖੁਸ਼ਿਆਲੀ ਤਾ ਖਬਰ ਤਲ ਅਲਗ ਕਿਸੀ ਸਿਆਤੁਲਾਈ ਇਤ ਤੋ ਰਹੇ ਮਾਤ ਇਗਾ ਟੋੜ ਲੁਗੋੜਾ ਮਾਂਦੀ ਇੰਗਾਇਤ ਚਿੱਠੀ ਤਾ ਭਾਰਤ ਤੇ ਕੁਛ ਮਾਂਦਿੰਗ ਨਾ ਭਾਰਤ ਤੇ ਨਜ਼ਰ ਵਾਟ ਕੋ ਗਲਾ ਤਿਲਾ ਚਿੱਠੀ ਗਲਾ ਤੇ ਨਾ ਪੜੋਡੇ ਸੰਤ ਯਾ ਨ ਭਗਤਾਲ ਪੌਲਸ ਤਾ ਚਿੱਠੀ ਤੇ ਅਮਰ ਨਾਲੂ ਖਾਸ ਮਾਂਦਿੰਗ ਨਾ ਭਾਰਤ ਤੇ ਇਗਾ ਅਧਿਐਨ ਕੀ ਕੰਮ ਇਹ ਚਿੱਠੀ ਗਹਿਰੋ ਤੇ ਵਿਚਾਰ ਕਿਆ ਨਾ ਭਾਰਤ ਤੇ ਪਵਿੱਤਰੇ ਸੰਦੇਸ ਹਨ ਗਲਾ ਤਿੜ ਦੇਸ ਤੋੜ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹਿੜ ਪੜਾ ਮੁਸੀਬਤ ਤੇ ਮਤ ਤੋੜ ਬਾਲਿਕੀ ਵਾਲਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਤਾ ਨਿਉਤੁਨ ਜਿਸਰੇ ਮਾਸੀ ਤੋੜ ਇਦਨ ਲਾਈ ਇਹ ਚਿੱਠੀ ਤੇ ਅਮਟਬੋ ਨਹੀਂ ਬੜਾਈ ਤਾ ਬਾਰੇ ਤੇ ਅਲੋੜ ਕੋਮ ਇਪੀ ਧਨਵਾਦ ਤਾ ਅਨੇ ਬੜਾਈ ਤਾ ਮਾਦਿੰਗ ਬਹਿਲੇ ਉੜਮ ਇਹ ਚਿੱਠੀ ਤੇ ਬਾਂਗੇ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਯਾ ਬਿੰਤੀ ਤਾ ਬਾਰੇ ਤੇ ਆਈਲੇ ਲਿਖੇ ਮਾਯੋ ਬੋਲੇ ਮਾਨਵਾ ਨਾ ਬਾਰੇ ਤੇ ਵੀ ਇਹ ਚਿੱਠੀ ਤੇ ਹੱਲ ਲਿਖੇ ਮਾਯੋ ਦੂਸਰੋ ਚਿੱਠੀ ਤਾ ਬਰੋਬਰੀ ਤੇ ਇਹ ਬਿਲਕੁਲ ਅਲਗ ਹਨ ਇਹ ਚਿੱਠੀ ਤੇ ਭਗਤਾਲ ਪੌਲਸ ਨਾ ਆਤਮਾ ਉਘੜੋ ਆਤਾ ਹੈ ਵਾਸਤਵ ਤੇ ਚਿੱਠੀ ਪੜਾ ਵਿਚਾਰ ਕਿਆਂ ਲਾਯੋਗ ਆਂਦ ਉਂਡੇ ਯੇੜ ਨੱਡੂਮ ਤਲ ਉਂਦੇ ਪੜਾ ਭੀੜ ਮਸੀਹਲ ਇਸ਼ੂ ਨਜ਼ਰੀਆ ਤਲ ਪਾਪ ਨਾਲ ਛੁਟਕਾਰਾ ਤਾ ਗਿਆਨ ਫੁਰਤਾ ਹੈ ਲੈ ਸੋੜ ਲੋਗੋੜ ਮਸੀਹਲ ਇਸ਼ੂਨ ਪਰੋ ਵਿਸ਼ਵਾਸ ਕਿਸੇ ਕੋਨ ਪਾਪ ਨਾਲ ਮਾਫੀ ਤਲਕ ਤੁਲ ਨਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਆਂਦ ਕੀ ਚਿੱਠੀ ਉਂਦੇ 1900 ਵਰਸਾ ਨਾਲ ਇੰਗਾ ਲੁਗੁਸ ਆਇਨ ਵਾਲੇ ਮਹਾਨ ਆਤਮਾ ਤਾ ਲੜਾਈ ਰਹਿਮਤ ਹੈ ਉਂਡੇ ਇਦ ਵਾਇਨ ਵਾਲੇ ਦਿਆਨੇ ਵੀ ਰਹਿਮਾਇਲ ਨਾ ਆਪਣੋ ਦੇਸ ਤੇ ਆਤਮਾ ਤਾ ਆਜ਼ਾਦੀ ਤਾ ਇਦ ਆਤਮਿਕ ਇੱਛਾ ਤੋਂ ਕਿਆ ਤੋ ਨਾ ਆਜ਼ਾਦ ਆਸੀ ਕੁਨ ਸਿਰਫ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਭਗਤੀ ਤੇ ਨਾ ਕੋਮ ਪਿਆਰੋ ਭੈੜਿਟ ਬਹੁਨ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਤਾ ਆਤਮਾ ਆਜ਼ਾਦ ਕਿਆ ਤਾ ਹੀ ਅਦੇ ਸੱਚੋ ਵਿਸ਼ਵਾਸ ਆਂਦ ਨਾ ਵਿਸ਼ਵਾਸ ਆਂਦ ਕੀ ਗਲਾਤੀ ਵਾਲਾ ਚਿੱਠੀ ਤਾ ਅਧਿਐਨ ਤਾ ਜ਼ਰੀਆ ਤਲ ਮੈਂ ਜ਼ਿੰਦਗੀ ਤੇ ਜ਼ਰੂਰ ਅਚੰਭੋ ਕਾਮ ਆਇਲ ਗਲਾਤੀ ਵਾਲਾ ਚਿੱਠੀ ਵਿਸ਼ਵਾਸ ਤਾ ਜ਼ਰੀਆ ਤਲ ਠਹਿਰੇ ਕਿਆਨਾ ਧਰਮ ਤਾ ਖਾਕ ਉਂਦੀ ਸ਼ਕਤੀ ਵਾਲੇ ਮਾਂਦੀ ਹਨ ਚਾਹੇ ਅਤ ਪਵਿੱਤਰ ਸ਼ਾਸਤ ਤਲ ਆਈ ਆ ਅਧਿਐਨ ਸੇ ਭਾੜੋ ਆਈ ਨਾਉਣ ਪਿਆਰੋ ਭੈੜਿਟ ਮੈਂ ਚਿੱਠੀ ਮਾਕੁਨ ਬਤੇ ਕਹਤਾ ਹੈ ਕਿ ਨਾ ਹੀ ਸਿਰਫ ਵੜਲ ਪਾਪੀ ਜਨਲ ਸਿਰਫ ਵਿਸ਼ਵਾਸ ਤਾ ਜ਼ਰੀਆ ਤਲ ਧਰਮੀ ਠਹਿਰੇ ਮਾਇ ਤੋ ਲਈ ਬਲਕਿ ਵੜੁਲ ਛੁਟਕਾਰਾ ਯਤਲ ਵਾਲੇ ਅੰਡੇ ਧਰਮੀ ਠਹਿਰੇ ਮਾਤੁਲ ਪਾਪੀ ਵੀ ਦਇਆ ਤਾ ਜ਼ਰੀਆ ਤਲ ਪਿਸੀ ਮਨ ਤੋ ਲਈ ਇਦ ਰੰਗ ਨੇ ਦਇਆ ਤਾ ਜ਼ਰੀਆ ਤਲ ਮਾਕੁਨ ਜ਼ਿੰਦਗੀ ਪੋਟੀ ਤਾਈ उन्हें इद्दे ने माकुन भी अपनो जिंदगी तढ़ंग बने कहना चाहिए। नाकुन आशा है कि मिकुन गलातिरा चिट्ठी ता यो मादीनु पुंदाना जरिया तल इत पाठ तांग सब मादीनु पुंजी यताना चाहिए। मुन्नेटा कार्यक्रम ते अमाटे चिट्ठी ता पहलो पाठ तुन शुरू की काम यदि मी करूं पवित्र बाइबल होए ते इमट इदेन जरूर पढ़े माय किट यहूदीला जगह तल बचे मायन लाई मंडली वाला शिक्षा तुन अपनो किसी मत तोड़। यहूदी पौलुस ता चेलल आयन पर भी दोष लगे की तोड़ इदन लाई पौलुस चिट्ठी ते अपनो चेलल आयन सबूत सी तोड़। प्यारो भैडित पवित्र बाइबल ते इहुन भी लिखे माता है प्रभु न सेवा थे नल कई दिया सी अन्ना मी वह विनती क्या तो ना बहुन परमेश्वर मे कुन तन वा सेवा ते कई तोल अदन लायो ताकत दीन नम्र अने धीरजवंत आसी उल दूसरों ना सहमासी प्रेम दिसुची सिमट पवित्र आत्मा न मे कुन उन्दी मेल ते दोह तन वाले शांति च्या तोल अद मेल तुन संभाले क्या ना कोशिश किमट मैंदुल उन्दी अने आत्मा उन्दी उन परमेश्वर मे कुन उन्दी उम्मेद हिन्नल भी केसी यतुल प्रभु बोडुल आंदुल विश्वास उन्दी अने बत्तीसमा उन्दी आंद परमेश्वर सब नोल दाव येल भी वोडुली आंदुल उल सब परो आंदुल सब न जरिया ते अने सब ने तनवा काम क्या तोल पर मसीह न मर्जित ले का माई पी वोडुन वोडुन आत्मिक वरदान पुड़सी हत्ता पवित्र शास्त्र ते इहुन लिखे माता उल परो तर्क सियतुल उल बल्ले सोड़ कई दिड़ुन दोह चिवोतुल उल बनी आदम कनु दान सीतुल तर्क सियतुल इदना बड़ंग मतलब इत की मुन ने बोल धरती सेर रक्सी मत तुल बोल रक्सी मत तुल येल बोले आंदुल बोल आगस तल बिपरो तर्क तुल कि सब पर रोवना पूरो अधिकार आई बल अनि बोले आंदुल बोल बनी आदम कनून दान सी तुल मसीह न खास खबर सियान वाले आयना दान बच्चोड़ुन सी तुल बच्चोड़ुन नबिड़ आयना दान बच्चोड़ुन खुश खबरी किंचु तन वाले आयना दान अनि बच्चोड़ुन केपन वाले अनि करहतन वाले आयना दान सी तुल प्यारो भैडित अनि सेलकनेट पवित्र बाइबल ते इहुन लिखे माता ही इमाटी वचन पर रो जरा देर विचार की कम इदे निनल की अमट विश्वास तल धर्मी ठहरे मसीहत तोड़ा मौल प्रभु ईसु मसीह नजरिया ते परमेश्वर संग मावा मेल आसियत्ता उन नजरिया ते परमेश्वर ते दया ते मावा अवाना आसियत्ता बदन ते इंगा बने माई तोड़ा अने परमेश्वर ता महिमा ते हिस्सेदार आयना उम्मीद किसी फड़ा आनंद क्या तोड़ा अने दुख तकलीफ थी नल भी मागुन आनंद आईता बाड़े की पुन तोड़ाम की दुख तल धीरज आईता अने धीरज तल अमट पक्को पसीता तोड़ाम अने पक्को आशी आशा क्या तोड़ाम अने इउन आशा तल निराश हेले आयो बाड़े की परमेश्वर माकुन पवित्र आत्मा नदान सिसी मावा मंत्रो पतन वा फड़ा प्रेम वाड़सी सीतोल अमट बिल्कुल लाचार अने धर्म में चोक मत तोड़ाम अपोली ठीक वक्त पर रो मसी माहे नल सासी हत्तुल धर्मी नी नल बोले साय नहीं मत केवल ते केवल इंगे भलो आदमी नी नल भी सायद केवल पर परमेश्वर माहे नल तनवा प्रेम इहुन उजागर की तोल कि बपोल अमाट पापिल मत तोड़म अपोल मसी माहे नल सासी हत्तुल उन साय नजरिया ते वोल माकुन धर्मी ठरे की तोल ते परमेश्वर ता गुस्सा तल माकुन ओंडे बिबाड़ी है ले पिसुची सेवल परमेश्वर तोड़ दुश्मन आए ना हालत ते उनुल मर्री न साया ना जरियत माव मेल परमेश्वर संग आसियत्ता ते मेल आए ना हालत ते वन जरियत माव छुटकारा बाड़ी हले आनल अने इच्छो हले पर प्रभु यीशु मसीह ना जरियत तल मेल आए ने नल परमेश्वर ते फला आनंद क्या तोलम प्यारो भाईडिट इका मुन्ने इहुन भी लिखे माता ही वोड़ू न जरियत पाप दुनिया ते वात अनि पाप ता जरिया ते मौत भी वासी सब लोगोड़ा पाप थे नल मौत सब न नड्डुम पहले मासियत कानून ता सियाना मुन्ने भी पाप दुनिया ते मत ता पर कानून ले आयो ते पाप न हिसाब भी अहिले आयो ते भी आदम तल ये ची मूसन लुगुस सब लोग और सासी हत्तुड़ बोल भी बोला पाप आदम ना पाप तले का हेले मनो वोल वाइन वाले ना नमूना मत्तोल पर परमेश्वर ता दया ता दान आदम ना पाप तले का हेले आयो बोलू ना पाप ता कारण वल्ले सोड़ा मौत आसियत पर परमेश्वर ता दया इ दिन से मई सी आंद बाड़ी की दया ता दान वोड़ू ना याने इसु मसीह ना जरिया ते वल्ले सोड़ून पिस्सन निनल खूब आसियत प्यारो भाईडी चनी सिलकनित इंगा मावा नेटाइद बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कौन बरकत से भी
मावा कार्यक्रम सच्चो सर्री केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा ना बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होएते इमाट मासे इद पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480-00 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 970-780-3993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480-00 मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 970-780-3993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com